आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विकासाकरता विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार. राज्यात सर्वत्र हर घर तिरंगा अभियानानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्याचे यंदाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर. आणि कोलकात्यात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन. मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला आहे. त्यामुळे या जमिनी ताब्यात असणाऱ्यांच्या मालकीच्या होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याची ही मागणी 60 वर्षांपासून केली जात होती. या जमिनी धार्मिक संस्थांसाठी किंवा इनाम म्हणून दिल्या गेल्या होत्या. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विकासाला चालना देण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. या प्रकल्पासाठी 149.26 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर झाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट 2025 शिथिल करण्याचा राज्यातल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी KFW कंपनीशी स्थिर व्याजदराने करार करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. राज्यातल्या शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन देण्याचा नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 ऐवजी 5 वर्ष करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 37,000 कोटी रुपये खर्चाला आज मान्यता देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी 2,766 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 1,950 कामांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. दरड वीज कोसळणे पूर यापासून संरक्षणासाठी भिंत पुलांचं बांधकाम नालाखोलीकरण या कामांचा यात समावेश आहे. मंत्रालयातलं राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी कक्ष या केंद्राशी जोडले जातील. तसंच प्रत्येक जिल्ह्यातल्या आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचं अद्ययावतीकरण करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी आज मंजूर झाला. राज्य भूस्खलन व्यवस्थापन आराखडा ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन आराखडा महाराष्ट्र राज्य उष्णतेची लाट कृती आराखडा या आपत्तीविषयक आराखड्यांना तसंच पालघर वसई भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला यावेळी मंजुरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून आज राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात आल्या. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महापालिका मुख्यालय ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा यात्रा निघाली. मुंबई शहर तसंच मुंबई उपनगरचे पालकमंत्री यात सहभागी झाले. नागपूर महापालिकेनं आज तिरंगा मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं आज शालेय विद्यार्थ्यांनी 100 फूट तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढली. नाशिक महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज महापालिका मुख्यालयात हर घर तिरंगा अभियानाची शपथ घेतली. सांगली जिल्हा प्रशासनाने तिरंगा सायकल रॅली तर सांगली शहर महापालिकेनं तिरंगा मॅरेथॉन आयोजित केली होती. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे रत्नागिरी शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. नवी मुंबई तुर्भे तसंच वाशी इथं तिरंगा रॅली काढण्यात आली. वसई विरार महापालिका क्षेत्रात 3 किलोमीटरची तिरंगा रन आयोजित केली होती. धुळे शहरात महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना तिरंगी झेंडे दिले आणि हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्याचं आवाहन केलं. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमावरही तिरंगा ध्वजाचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपट सृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी अभिनेते सुबोध बाबे म्हणाले,
सरकारतर्फे दरवर्षी 15 ऑगस्टला घर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येतं. तसंच यावर्षी देखील 15 ऑगस्टला हे अभियान आपण सगळ्यांनी मिळून राबवायचं आहे. अत्यंत अभिमानाने आपल्या घरामध्ये आपण तिरंगा फडकवायचा आहे आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेऊन तो देखील आपल्याला आपल्या सोशल मीडियावरती अपडेट करायचा. तुम्ही हे सगळेजण नक्की कराल याची खात्री वाटते, कारण आपल्या सगळ्यांनाच आपल्या देशाचा आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अतिशय मनापासून अभिमान आहे. भारतीय स्वातंत्र्य दिन चिराऊ हो। जय हिंद।
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत। ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे। भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार आरती अंकलीकर टिकेकर यांना जाहीर झाला आहे। नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे। संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे। संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे। तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव हा पुरस्कार 2023 साठी शशिकला झुंबर सुकरे तर 2024 साठी जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे। या पुरस्कारांशिवाय 12 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। सर्व पुरस्कारार्थींचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केलं आहे। राज्य गुजराती साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड आणि ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे। गुजराती साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी प्रत्येकी एक मराठी आणि गुजराती साहित्यिकांना कवी नर्मद पुरस्कारानं गौरवण्यात येतं। येत्या 24 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल। राज्यात विविध सार्वजनिक रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केलं। मुंबईत मार्डच्या वतीने सकाळी 10:30 वाजल्यापासून केईएम नायर सायन कूपर या रुग्णालयांमध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी देशभरातल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे। कोरडा या निवासी डॉक्टर संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। या प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी असून सुमारे 3,500 निवासी डॉक्टरांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 693 अंकांची घसरण झाली आणि तो 78,956 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 208 अंकांची घसरण नोंदवत 24,139 अंकांवर बंद झाला। हवामान। येत्या 2 दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मराठवाड्यातल्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विकासाकरता विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकास प्रकल्पाचा 2रा टप्पा राबवण्यात येणार। राज्यात सर्वत्र हर घर तिरंगा अभियानानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्याचे यंदाचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर आणि कोलकात्यात महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार। Thank you.